प्रकटीकरण अध्याय 16. मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला,
जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्या ओता.
पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरूप आणि वेदना देणारे फोड आले. दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले. तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्या व झरे रक्तमय झाले. मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले,
केवळ तूच एक आहेस, जो तू आहेस आणि जो तू होतास. तू पवित्र आहेस, जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस. लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले, तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले. आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस, कारण ते याच पात्रतेचे आहेत.
त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,
होय प्रभू देवा सर्व समर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.
चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना आग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती. भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्या शाप दिले की ज्याला या संकटावर ताबा आहे. पण लोकांनी पश्चाताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले. पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्वापदाच्या सिंहासनावर ओतली आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दुःखामुळे लोक त्यांच्या जीवा चावत होते. लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले, कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चाताप करण्याचे नाकारले. सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले, त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला. तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले, श्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले. हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करतात. हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्व समर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात.
पहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.
मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले. मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला,
हे पूर्ण झाले आहे.
मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता. महान शहर तीन भागात विभागले गेले. राष्ट्रातील शहरे नष्ट झाली आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षरसाचा पेला बाबेलला दिला. प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले. लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पाऊंड वजनाच्या होत्या. या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चाताप करण्याऐवजी देवाला शाप दिले, कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.